राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान देखील झालंय. यासोबतच कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार याचा आढावा आपण ऐकणार आहोत. तर IPL मध्ये आज गुजरात विरुद्ध पंजाब तर बंगळुरू विरुद्ध KKR सामने होणार आहेत. यांसह इतर बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गत्रे. आज 21 एप्रिल, वार रविवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यातील पावसाची. हवामान विभागाने गोवा, पुणे, सातारा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय, पण मुंबईत पावसाची शक्यता नसल्याचं सांगण्यात आलंय. मात्र इतर ठिकाणी होणाऱ्या पावसामुळे मुंबईतील कमाल तापमानात घट होईल, तसंच शहर आणि उपनगरात रविवारी अंशतः ढगाळ वातावरण राहील असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवलाय. दरम्यान राज्यभरातील पावसाबद्दल बोलायचं झाल्यास शनिवारी पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दिवसभर उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी पावसाच्या सरी असं वातावरण पाहायला मिळतंय. या दरम्यान शनिवारी मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, धाराशिव, जालना, बीड आणि लातूर या जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणात गारपीट देखील झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे शेती व फळ पिकांचं मोठं नुकसान झालं, तसंच वीज पडून जनावरं देखील दगावली. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघ निहाय विश्लेषणाची. यामध्ये आज आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज तर NDAचे संजय मंडलिक रिंगणात आहेत. याचं विश्लेषण केलंय दैनिक सकाळचे कोल्हापूरचे मुख्य प्रतिनिधी निवास चौगुले यांनी. चला ऐकूयात.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सद्यस्थितीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अथवा इंडिया आघाडी अशीच लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज तर महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने हे रिंगणात आहेत. उमेदवारीच्या मैदानात अनेक उमेदवार असले तर खरी लढत ह्या दोन उमेदवारातच होणार आहे. कोल्हापूर मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. या मतदारसंघात निवडून कुणाला द्यायचं, याच्यापेक्षा पाडायचं कुणाला, याचंच समीकरण ठरवलं जातं. गेल्या निवडणुकीत जे शिवसेनेचे उमेदवार होते प्राध्यापक संजय मंडलिक, त्याच माहितीचे उमेदवार आहेत. त्यांच्या पराभवासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी प्रयत्न केले होते. आज सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून गेली 25 वर्ष काँग्रेसकडे नसलेली कोल्हापूरची जागा त्यांनी खेचून आणली आणि शाहू महाराजांना उमेदवारी मिळण्यापर्यंत ते यशस्वी झाले. आणि आता जरी शाहू महाराज काँग्रेसचे असले आणि मंडलिक जरी शिवसेनेकडून माहितीचे उमेदवार असले, तरी खरी लढाई ही ह्या दोन उमेदवारांच्या मागे कोण नेते आहेत यांच्यातच होणार आहे. शाहू महाराजांच्या मागे सतेज पाटील, आमदार PN पाटील, माजी आमदार संजयबाबा घाडगे आणि अशी मोठी फौज त्यांच्या मागे आहे. याशिवाय महाराजांचे दोन पुत्र, एक युवराज संभाजीराजे जे माजी खासदार आहेत आणि युवराज मालोजीराजे जे माजी आमदार आहेत, त्यांची सगळे जोडण्या सुरू आहेत. माहिती उमेदवार मंडलिक यांच्या मागे पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाडगे अशी मोठी फौज त्यांच्या मागे आहे. एकूणच या मतदारसंघात आत्ताचं राजकीय बळावर पाहता तशी निवडणूक कोणालाही सोपी नाही. अजून मतदानाला 20 दिवस आहेत आणि या दिवसात बऱ्याच राजकीय घडामोडीची शक्यता आहे.
पॉडकास्टची तिसरी बातमी आहे IPL ची. आज स्पर्धेत RCB विरुद्ध KKR तसंच पंजाब विरुद्ध गुजरात हे दोन सामने होणार आहेत. या दोन्ही सामन्यात कोणाचं पारडं जड ठरण्याची शक्यता आहे याबद्दल आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संगपाळ यांनी थोडक्यात विश्लेषण केलंय. चला ऐकूयात.
IPL च्या डबल हेडर मध्ये आज RCB वर्सेस KKR हा एक सामना होणार आहे आणि पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हा दुसरा सामना होणार आहे. पहिल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर नाईट रायडर्सचं पारडं जड आहे, कारण की ते होम ग्राउंडवर खेळतायत आणि RCB ची टीम तशीही वीक झालेली आहे, कारण की त्यांची गोलंदाजी म्हणजे कोणी या आणि आम्हाला मारून जावा अशा अशी परिस्थिती आहे. त्यांची फलंदाजी मेनली अवलंबून आहे ती फक्त विराट कोहलीवर आहे आणि आता फाफ डुप्लेसिस फॉर्ममध्ये आलाय, त्यामुळे ओपनिंग पार्टनरशिप जे काय करतील त्याच्यावरच त्यांची सगळी भिस्त असणार आहे. आणि पॉईंट टेबलमध्ये जरी दोन्ही संघांपैकी कोणताही संघ जिंकला तरी सुद्धा काही फार चेंजेस होणार नाहीयेत. दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दुसरा सामना इंटरेस्टिंग आहे, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स, कारण की या सामन्यात पॉईंट टेबलमध्ये मोठी उलटापालट होऊ शकते. गुजरात टायटन्स जर सामना जिंकली तर ते थेट 8व्या स्थानावरून 6व्या स्थानावर जातील. पंजाब किंग्स जिंकली तर ते मे बी 8व्या स्थानावर जातील किंवा जास्तीत जास्त 7व्या स्थानावर जातील. पण गुजरात टायटन्सला आजची चांगली संधी आहे की सामना जिंकून पॉईंट टेबलमध्ये वरच्या स्थानावर जायची, ही सुवर्ण संधी नक्कीच आहे.
पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणजे टिसची. दिल्ली येथे विद्यार्थी संघटनांनी काढलेल्या मोर्चात सहभागी झाल्याने टिसने PhD विद्यार्थ्याला 2 वर्षांसाठी निलंबित केलंय. संस्थेचे नाव वापरून गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवून या विद्यार्थ्याला नोटीस बजावण्यात आली होती. त्याला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या विद्यार्थ्याला 2 वर्षे संकुल परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आलाय. दरम्यान टिसच्या या कारवाई विरोधात देशातील विद्यार्थी संघटनांनी निषेध व्यक्त केलाय. पॉडकास्टची 5वी बातमी आहे उन्हाळ्यासंबंधीची. सध्या घराघरांमध्ये फॅन ACचा वापर सुरू आहे, पण अनेकांना यामुळे आपल्याला किती लाईट बिल येणार आहे असा प्रश्न पडतोय. तसं ACचं बिल किती येईल हे त्याच्या वजनावर आणि तो किती तास वापरला जातो यावर अवलंबून असतं. समजा तुमच्याकडे 1.5 टन वजनाचा स्मार्ट AC असेल आणि तुम्ही तो दररोज 8 तास वापर करत असाल तर त्याचा विजेचा वापर हा सलग 8 तास एकसारखा नसतो. स्मार्ट इन्व्हर्टर AC पहिल्या तासामध्ये सुमारे 700 वॅट विजेचा वापर होतो, त्यानंतरचे 4 तास 500 वॅट आणि त्यानंतरचे 3 तास 200 वॅट वीज वापरली जाते. एकूणच 1.5 टन वजनाचा स्मार्ट AC 8 तास चालवल्यास एकूण 3.5 ते 4 युनिट विजेचा वापर करतो. रात्रभर AC सुरू ठेवल्यास सुमारे 5 युनिट विजेचा वापर होतो. पण हा आकडा फक्त नव्या स्मार्ट इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी असणाऱ्या AC लागू होतो, जुन्या AC हा जास्त असू शकतो. पॉडकास्टची 6वी बातमी आहे जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांची. त्यांचा बहुचर्चित भारत दौरा पुढे ढकलण्यात आलाय. टेस्लाशी संबंधित कामामध्ये व्यग्र असल्याने मी हा दौरा पुढे ढकलत असल्याचं त्यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलंय. मस्क हे रविवार आणि सोमवार असे 2 दिवस भारत भेटीवर येणार होते. पुढील वर्षी आपण भारतामध्ये नक्की येऊ असंही त्यांनी म्हटलंय. मस्क भारत भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. मागील वर्षी जून महिन्यात मोदी अमेरिकेमध्ये गेले असता मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. तसंच 2024 भारताला भेट देऊ अशी घोषणा त्यांनी त्यावेळीच केली होती. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली. बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा दिलजीत दोसांच्या कॉन्सर्टमध्ये दिसल्यापासून चर्चेत आहे. या कॉन्सर्टमध्ये राजकुमार काहीसा वेगळा दिसला होता. यावेळी त्याचे पापाराजींनी काढलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. इतकंच नाही तर राजकुमारनं प्लास्टिक सर्जरी केल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं होतं. दरम्यान या चर्चांवर आता राजकुमारने स्वतःच मौन सोडत खुलासा केलाय. एका मुलाखतीत त्यानं कोणतीही प्लास्टिक सर्जरी केली नसल्याचं म्हटलंय. तसंच त्याने व्हायरल झालेला तो फोटो फक्त एक वाईट फोटो होता इतकंच आपण म्हणू शकतो. त्या फोटोला टचअप्स केले होते असं उत्तर देत प्लास्टिक सर्जरीच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakalच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.